आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि रौप्य पदक. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं आजपासून 17 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यापासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं आता सर्वात मोठा लोकसहभाग असलेल्या चळवळीत रुपांतर झालं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असताना यावर्षीची हर घर तिरंगा मोहीम खास असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभर वंदे मातरम या गीताच्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या वतीनं 14 ऑगस्ट रोजी देशभर फाळणीच्या यातनांचा स्मरण दिन पाळण्यात येणार आहे. 200 हून अधिक भारतीय दूतावास, उच्चायुक्तालयं आणि वाणिज्य दूतावासांच्या वतीनंही यानिमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये सूर्यपथ तिरंगा डिजिटल रिले हा विशेष लक्षवेधी कार्यक्रम असेल. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. यावेळी व्हान्स यांच्याशी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत अमेरिका सर्वंकष जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांविषयी चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून आपल्या ज्ञानाचा देशाला लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रत्येक पिढीला आपल्या काळातील विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ती पिढी आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत असते. इथून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील 30 ते 35 वर्षात देशाच्या विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी नमूद केलं. आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडलअंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे एनयुसी एफडीसीचं मुख्यालय दिल्लीतून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुद्दुचेरीच्या अधिकृत भेटीवर असून काल ते तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई इथून पुद्दुचेरीत दाखल झाले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी पुद्दुचेरीच्या लोकभवनात जाऊन नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी शहा यांचं पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी स्वागत केलं. अमित शहा आज पुद्दुचेरीत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारानुसार इराण शांततेचा मार्ग स्वीकारेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सांगितलं. मात्र यासाठी अमेरिकेकडून विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यास सहकार्य केलं जाणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये आपण परस्पर कृतीवर भर देत असून इराण अमेरिकेच्याच प्रमाणात करारातील वचनबद्धतेचं पालन करेल असंही पेझेशकियान यांनी नमूद केलं. आपल्या देशाकडे सामर्थ्य आणि एकजूट आहे, तेहरानला शरणागती पत्करण्यास भाग पाडता येऊ शकणार नाही असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ब्रिक्स गटातील देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची 11वी बैठक काल भोपाळ इथं पार पडली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं भोपाळ जाहीरनामा स्वीकारण्यात आला. सांस्कृतिक वारशाचं जतन संवर्धन करण्यावर तसंच कलाकारांना व्यापक संधी मिळण्यासाठी डिजिटल मंच मिळवून देण्यावर सहभागी देशांची सहमती झाली. ब्रिक्स सदस्य आणि 4 भागीदार देशांसह एकंदर 14 देशांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं गैरजीवाष्म स्रोतांपासून वीज निर्मिती क्षमतेचा 300 GW टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमधल्या भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबतचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि झारखंड सरकार यांच्यात आज दुपारी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. राज्य सरकारनं काल रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गटांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचं चर्चेनंतर सरकारी प्रतिनिधींनी सांगितलं. परीक्षा प्रणालीमध्ये सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेला पाऊस, तीर्थयात्रेच्या मार्गांची दुरुस्ती आणि पुढील काही दिवसात खराब हवामानाचा अंदाज यामुळे पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गावरून होणारी वार्षिक अमरनाथ यात्रा आजपासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. मार्गांची स्थिती आणि भारतीय हवामान विभागानं दिलेला हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवरही प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. पश्चिम कॅनडातल्या ओकानगन सरोवराच्या परिसरात वेगानं पसरणाऱ्या वणव्यांनंतर या भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या भागातल्या सुमारे 20,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात 100 अधिक वणवे पेटले असून उष्ण वारे आणि या भागात पडलेल्या दुष्काळामुळे या वणव्यांवर नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. या भागात अद्याप काही नागरिक अडकले आहेत का याचा शोध बचाव पथकं घेत आहेत. उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी काल कायम राखली. पुरुषांच्या कनिष्ठ गटातील 60 किलो वजनी गटात 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावलं. तोमचौ मितई यानं 3 तर गुरुनाडू सनापती यानं 2 पदकं जिंकली. भारतीय हवामान विभागानं आज उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा नारिंगी बावट्याचा इशारा दिला आहे. तसंच हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी 1 सुवर्ण आणि रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.